तुम्ही ऐकत आहात लाइट्स कॅमेरा
Action. नमस्कार, मी नागराज मंजुळे. तुम्ही ऐकत आहात अवॉर्ड विनिंग शो लाईट कॅमेरा ऍक्शन, माझ्या आणि कलाकार श्रुती सोबत.
ऍक्शन. मला सांग की जसं तू म्हणालास की फिल्मचा परिणाम आपल्यावर होतोच, आणि मला आठवतं की मी मैंने प्यार किया फिल्म बघितली होती आणि मला असं वाटलं बास सलमान खानच आपल्याला आयुष्यात हवाय आता. यु नो, तसा कुठल्या फिल्मचा परिणाम तुझ्यावर झाला होता?
शोले खूप वेळा बघितली, पण शोले मला खूपच आवडते. म्हणजे वेगवेगळ्या काळात म्हणजे मला त्याची मजा येते की किती सगळंच त्याचं घडून आलं, किती सुंदर सगळं क्राफ्टिंग आहे, ऍक्टिंग आहे, डायलॉग आहेत. म्हणजे काहीही उगीच अपव्यय त्याच्यात का कुठंच कुणी केलेलं नाही असं वाटत राहतं. कालापत्थर पण मला खूप आवडली ती. मला मराठीची जी होती मला तू जसं म्हणाली खूप काळ लक्षात राहिली. चोरीचा मामला मला खूप आवडली, पिंजरा खूप आवडली होती. आणखी भुजंग मला आवडली नव्हती पण काहीतरी अस्वस्थ झालं होतं मला, तेवढंच आठवते. म्हणजे खूप लहान असेन मी. माहेरची साडी सुद्धा मला आवडली होती, कारण की ते त्या रडायचं सगळं आणि घरचे सगळे वेगळे चालले की परत त्यांच्याबरोबर जायचो आणि त्यातला भाऊ आपण आहोत असं मला वाटायचं. मग आपले हात तुटलेत वगैरे ते सगळं जे घडतं असं. आणि शोलेनंतर ज्याची कॅसेट कुठेही ऐकली जायची आणि पाठ होती तर ती माहेरची साडी होती. वेगवेगळ्या काळात खरं तर ब्रुसलीचे पिक्चर बघितले त्याचा परिणाम व्हायचा. मी तर तसा खूपच हे आहे, कारण की ब्रुसलीची फिल्म बघितली मी, मला ते पिक्चर्स आठवत नाही नाव, तर ती फिल्म बघितली आणि कराटे शिकायला लागलो आम्ही. तर खूपच कराटे कोणीच नाही, पण आपणच मग बॅक किक कशी मारायची हे, आणि शेतात जाऊन आम्ही एक वाळूवरून पोतं हे केलं आणि त्याला लाता बुक्या मारून प्रॅक्टिस करायचो. मग त्यावेळेस वाटायचं की आता कुणी भेटले की मारू आपण, म्हणजे बाहेर पडले की आता चुकून धक्का जरी लागला तरी. तर वेगवेगळ्या काळात हॉरर फिल्म बघितलं तर घाबरायला लागलो ते होतं. म्हणजे मी जरा मजेशीर माणूस आहे त्या बाबतीत.
पण मला वाटतं खूप शेड्स आहेत तुझ्यामध्ये आणि म्हणून कदाचित हे शेड्स यु नो असे तुझ्या लिखाणातनं किंवा तुझ्या फिल्ममधनं उतरतात. बरं, मला सांग की तू कुठले ऑड जॉब्स केले का मुंबईतला? तुझा स्ट्रगल काय होता? तू मुंबईत कसं आलास?
मुंबईत कसा स्ट्रगल? माझा स्ट्रगल सगळा आयुष्यभर स्ट्रगल होता खरं तर. पुण्यात मी खूप जॉब केलेत, वॉचमॅनचं काम खूप दिवस केलं आहे मी, इस्त्रीच्या दुकानात काम केलं आहे, टेलिफोन बूथवर बसलो आहे, अजून खूप मजेशीर कामं केलेत मी, रस्त्याला बसून गाड्या मोजल्यात हायवेला. हो, ते काम त्यावेळेस खूप कंटाळून होतं, कारण की तिकडे ब्रिज करायचं आहे किंवा रस्ता रुंदीकरण करायचं आहे की नाही ह्याच्या जरी एक रिसर्च होतो, आणि अशी जी मोजणं आहे इतका वेळ आहे दिवसभर, तर अशी गाड्या मोजल्यात आणि दिवसभर बसायचो 12 तास.
किती गाड्या मोजल्या?
खूप गाड्या असायच्या. माझा मित्र आणि मी आम्ही मग तो रात्री असायचा किंवा मग रात्री बसायचं, रात्री तुलनेनं कमी असायचं. अशा गाड्या मोजण्याचं काम केलं, एक दुकान चालवलंय, किराणा स्टोअर म्हणजे आपण ज्याला म्हणतो ना स्टेशनरी, असं खूप काही काही कार्यक्रम केलेत. अजून आठवत नाही, गवंडीच्या हाताखाली काम केलं आहे, रोडवरती खडी ओढली आहे, विहिरीत काम केलं आहे.
बापरे, इतके जॉब्स केले ते मला पहिल्यांदा आयुष्यात कळत आहे नागराजने खरंच. आणि हॅट्स ऑफ टू यू की तू एवढं असे पण दिवस बघून तू असं ह्याच्यातनं वर निघालायस. बरं, मला सांग की मग पहिला पगार, अजूनही माझी 100ची नोट त्यातली मी जपून ठेवली आहे, तसं तुझा पहिला पगार किती होता आणि त्यातनं तुझी एखादी काही यु नो गोष्ट घेतली असेल ती लक्षात आहे का?
असं काही लक्षात नाही करतं, जी गोष्ट घेण्यासाठी पगार वगैरे असं नव्हतं, पैसे आले की घर चालवणं, आणि ते कधी काळी मला पहिला पगार मिळाला काय त्याचं गेलं आता काय आठवत नाही. आणि गरजेपोटी जेव्हा तुम्ही करता तर ते काम केलं आणि चाललं हे तसं जर असं लक्षात राहत नाही.
पण मला सांग की एक मोठा चेक जेव्हा हातात आला तेव्हा कुठली मोठी गोष्ट तू घेतलीस?
मला पगार जेव्हा मिळाला झीमध्ये काम करत होतो तर तेव्हा खूप ॲज अ प्रमोट डिरेक्टर आणि झी टॉकीजला मला तेव्हाही मजा आली होती. त्याच्या आधी अशी खरं तर मी वॉचमॅन होतो तेव्हाही मला 600-700 रुपये पगार होता, तर तेही भारी वाटत की 700 रुपये मिळत आहेत पुण्यात आणि रात्री काम करतो आहे. आणि त्यावेळेस गोष्टी करायचं, मी पुस्तकच घ्यायचो त्या काळात, तर म्हणजे एवढे पैसे यायचे आणि पुस्तकच घ्यायचो. तर मी पुस्तकं माझ्याकडे खूप खरेदी केली आहेत, मला ती गोष्ट आठवते आत्ता. आणि वेगवेगळ्या काळात मी जुना बाजार पुण्यात अनेक ठिकाणी जुनी पुस्तकं विकली जातात, स्टेशनच्या बाहेर अगोदर बसायचे, लक्ष्मी रोडच्या जवळ बुधवारपेठ आणि तिथे कुठेतरी जुनी पुस्तकं असायची, बरीच रद्दीची दुकानं असायची, तर रद्दीच्या दुकानात जाऊन मला ते खूप मजा यायची. मला वाटते की ती लोक वेडी आहेत, कारण की ती रद्दीवाले प्रेमचंद असेल, शरदचंद्र असतील, किंवा चेकावची पुस्तकं अशी ती त्या काळी 4 रुपये 5 रुपये 10 रुपये असे म्हणायचे बघायचे आणि द्यायचे. मी इतकं खूप खुश व्हायचो आणि मला वाटतं किती वेडी लोक आहेत, पण मला खूप मजा यायची. आणि मी अशी खूपच पुस्तकं, माझी एक छोटी मला वाटतं 2-3 हजार पुस्तकं मी विकत घेतली असतील ह्या सगळ्या काळात. आणि बऱ्यापैकी सगळी पुस्तकं आहेत, कुणी नेलेली वाचायला माघारी आणून देत नाही तो एक भाग असतो, पण पुस्तकं आहेत बऱ्यापैकी माझ्याकडे.
यु नो, तू पोएट पण आहेस, तर तू कधी यु नो आता कॉलेजमध्ये किंवा त्या वयात असतंस ना की आपण एखाद्या मुलीवर कविता वगैरे लिहितो, अशी कुठली अतरंगी कविता आठवते का? किंवा कधी अशा प्रसंगी तू कविता लिहिली ते आठवतंय का?
मी असं अतरंगी काही आयुष्यात त्यावेळेस विचार केला नाही, कारण की मी खूप गंभीरपणे प्रेम करायचो आणि सिनेमानेच बिघडलं होतं की असं आत्मिक प्रेम झालं म्हणून आपण की, तर मी असं अतरंगी नाही कविता लिहिल्या, त्या खूप
इंटेन्स
गंभीर होत्या, म्हणजे माझ्यासाठी तरी होत्या त्या. त्या चांगल्या वाईट किती होत्या तो भाग वेगळा आहे. माझी पहिली जी कविता आली ती प्रेमाचीच कविता होती, पेपरमध्ये आलेली. तर ती कविता आठवत नाही मला आता. अशा अनेक कविता आहेत, तू जर माझा मनाचा कटाविरोध जो संग्रह आहे त्यातल्या अनेक कविता मी दहावीत लिहिलेल्या आहेत. सुरुवात केली मला मजा यायची, मला तेव्हा कळत नव्हती की ह्या कविता आहेत. मी लिहायला लागलो, मग मला कविता वाचायचा छंद लागल्यानंतर मला कळलं की हे कवितेसारखं आहे, आणि मग मी त्याला कविता म्हणायला लागलो. मग मी वृत्तपत्रांना सहज पाठवून दिलं, पाठ कुठंतरी वाचलं की स्पर्धा आहे काय, आणि मी पाठवून दिलं, छापून आल्या. मग लोक म्हटले की चांगलं लिहितो आहे हे, असं खूपच काय म्हणायचं बोथवे इंटरॅक्शन होत होत. आणि मी जरा त्यावेळी, आत्ताही आहे पण आत्ता आपल्याला एका कवचात आपलं राखता येतं की आपण इमोशनल आहोत, पण ते या सगळ्या राहतीत ते आडवं नको आणायला असं वाटतं. पण त्याकाळी असं काही झालं की दुःखी होणं, एकलकोंडी होणं, म्हणजे असं व्हायचं.
तर ते जास्त लिरिक्स कळतात असं म्हणतात,
तसं असेल. हां, दुःख माणसाला जगणं शिकवतं म्हणतात ना, खरंच दुःखच आनंद पण शिकवतं. तर तसं व्हायचं आणि मी लिहायचो, मग ते त्यातनं कविता सुचली.
93.5 रेड एफएम बजाते रहो.
लाइट्स कैमरा एक्शन
कट इट.